आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज छत्तीसगड आणि ओडिशाच्या दौऱ्यावर। महाराष्ट्रातल्या नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरण कायदा करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। देशातील आकांक्षित जिल्ह्यांमध्ये 100 दिवसांची क्षयरोग निर्मूलन मोहीम सुरू। आणि कबड्डी विश्वकरंडक स्पर्धेत भारताला पुरुष आणि महिला गटातही विजेतेपद। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज छत्तीसगड आणि ओडिशाच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती छत्तीसगड विधानसभेच्या रजत जयंती समारंभाला रायपूर इथं उपस्थित राहतील। इथल्या आमदारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या उद्बोधन वर्गाला त्या मार्गदर्शन करणार आहेत। त्यानंतर ओडिशामधल्या नयागड इथं त्या भारतीय विश्वबासू शाबर समाजाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्रातील नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरण कायदा करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नाशिकमध्ये केली। कुंभमेळा तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते। देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर विकासासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं त्र्यंबकेश्वर परिसराच्या धार्मिक सामाजिक पर्यावरणीय विकासासाठी तयार केलेल्या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातल्या कामांना मंजुरी घेऊन सुरुवात करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी खाजगीकरणातून कामं केली जाणार आहेत। तसंच कुशावर्त तीर्थाचं पाणी शुद्ध करण्यासाठी नगरपालिकेला सूचना देण्यात आल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं। दरम्यान फडणवीस यांनी काल त्र्यंबकेश्वर मंदिराला तसंच कुशावर्त तीर्थाला भेट देऊन पूजा केली आणि विविध आखाड्यांच्या साधू महंतांशीही संवाद साधला। आज जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन आहे। दरवर्षी 24 मार्च रोजी क्षयरोगामुळे आरोग्यावर होणारे विनाशकारी परिणाम आणि त्यामधून उद्भवणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक समस्या यांच्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या जागतिक पातळीवर गंभीर ठरलेल्या साथीच्या रोगाचं निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी हा दिवस पाळला जातो। 1882 याच दिवशी डॉ रॉबर्ट कोच यांनी क्षयरोग अर्थात टीबीच्या जीवाणूंचा शोध लावला होता। त्याच्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस पाळला जातो। यावर्षीच्या क्षयरोग निर्मूलन दिनाचं सूत्र होय आपण क्षयरोग थांबवू शकतो, त्यासाठी वचनबद्ध व्हा, गुंतवणूक करा आणि त्याचा प्रसार करा असं आहे। हे सूत्र औषध प्रतिरोधक टीबीच्या वाढत्या धोक्याला सामोरं जात त्याच्याशी लढा देऊन क्षयरोग निर्मूलनासाठी स्थानिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेल्या प्रयत्नांवर विचार करण्याची आणि त्याला सहाय्य म्हणून वचनबद्ध होण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्युक्त करणारा आहे। केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत। यामध्ये असुरक्षित आणि असंघटित समुदायांमध्ये क्षयरोगाचे रुग्ण शोधण्याचं प्रमाण वाढवणं, क्षयरोगाच्या रुग्णांना मोफत औषधं आणि निदानाची तरतूद करणं आणि पोषण सहाय्य म्हणून क्षयरोग पोषण योजनेअंतर्गत रुग्णाला दरमहा 1,000 रुपये देणं या योजनांचा समावेश आहे। याशिवाय क्षयरोगाच्या बेपत्ता असलेल्या रुग्णांना शोधण्यासाठी, या व्याधीमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आणि नवीन लोकांना संसर्गापासून रोखण्यासाठी 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या यासाठी निश्चित केलेल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये 100 दिवसांची क्षयरोग निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली आहे। जागतिक आरोग्य संघटनेनं प्रकाशित केलेल्या जागतिक क्षयरोग अहवाल 2024 नुसार भारतात क्षयरोगाच्या संसर्ग दरात 17.7% घट झाली आहे। 2015 प्रति 1 लाख लोकसंख्येमागे 237 असलेलं हे प्रमाण 2023 प्रति लाख लोकसंख्येमध्ये 195 पर्यंत खाली आलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन केल्याची माहिती संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी दिली आहे। बंगळुरू इथं झालेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधींच्या 3 दिवसीय राष्ट्रीय सभेच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते। यंदा विजयादशमीपासून विविध कार्यक्रम सुरू होतील। सामाजिक सौहार्द आणि राष्ट्रीय एकता वाढवण्यासाठी स्थानिक पातळीवर जनसंपर्क अभियान राबवलं जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। जम्मू आणि काश्मीरमधल्या जम्मू भागातल्या कथुआ जिल्ह्याच्या घनदाट जंगलात सीमेपलूकडून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांनी कालपासून मोठी धडक मोहीम सुरु केली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या सान्याल गावातल्या एका नर्सरीमध्ये असलेल्या कुंपणसदृश ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरु करण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर विशेष कारवाई गटाच्या पोलीस पथकानं शोधमोहीम सुरु केली. कर्मचारी परिसरात प्रवेश करत असतानाच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर जोरदार गोळीबार सुरु केल्यामुळे चकमक सुरु झाली. दरीच्या मार्गानं किंवा नव्यानं तयार केलेल्या बोगद्यातून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ही शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे या कारवाईत मदत करण्यासाठी तातडीनं अधिक लष्करी कुमक पाठवण्यात आली आहे. सुमारे अर्धा तास चाललेल्या गोळीबारानंतर कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही असं संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. सध्या अतिरिक्त दलांच्या मदतीनं या प्रदेशातली गस्त आणि टेहळणी अधिक कडक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारानंतर लागू केलेली संचारबंदी आता पूर्णपणे उठवण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी काल दुपारी संचारबंदी पूर्णपणे उठवण्याचे आदेश जारी केले. गेल्या सोमवारी इथं झालेल्या हिंसक प्रकारानंतर 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये ही संचारबंदी लागू करण्यात आली होती. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी बेहिशेबी रोख रक्कम सापडल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या अंतर्गत चौकशीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर काल रात्री उशिरा प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात छायाचित्र आणि चित्रफितींचाही समावेश आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती वर्मा यांचं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयानं प्रसिद्ध केलं आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची उलाढाल आणि गुंतवणुकीबाबत येत्या 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या सुधारणांबाबतची माहिती केंद्र सरकारनं जारी केली आहे. 2.5 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक असलेले उद्योग आता सूक्ष्म उद्योग म्हणून गणले जातील. ही मर्यादा आधी 1 कोटी रुपयांपर्यंत होती. सूक्ष्म उद्योगांसाठीची उलाढालीची मर्यादा 5 कोटींवरून 10 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 25 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक असलेल्या उद्योगांचा समावेश यापुढे लघु उद्योगांमध्ये केला जाणार आहे. ही मर्यादा यापूर्वी 10 कोटी रुपये होती. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी काल खार्किव्ह इथं लष्करी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत सीमा भागातली परिस्थिती आणि सौदी अरेबियात आज अमेरिकेसोबत होणाऱ्या बैठकीची तयारी यावर चर्चा झाल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेमध्ये काल पंजाबच्या जसप्रीत कौरनं भारोत्तोलनात नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. 45 किलो वजनी गटात स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून तिनं 100 किलोपेक्षा जास्त वजन उचललं. पुरुषांच्या 54 किलो वजनी गटात मनीषनं 166 किलो वजन उचलून नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण कामगिरी केली आहे. जम्मू काश्मीरच्या शीतल देवीनं तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकावलं. इंग्लंडमध्ये वुल्व्हरहॅम्प्टन इथं झालेल्या 2025च्या पुरुष आणि महिला कबड्डी विश्वकरंडक स्पर्धेत भारतानं विजेतेपद पटकावलं आहे. भारताच्या पुरुष संघानं काल अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडचा 44-41 असा पराभव केला. यापूर्वी भारतीय महिला संघानं त्याच ठिकाणी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा 57-34 असा दणदणीत पराभव केला. आशियाच्या बाहेर पहिल्यांदाच झालेल्या या स्पर्धेत बर्मिंगहॅम, कोव्हेंट्री, वॉल्सॉल आणि वुल्व्हरहॅम्प्टन इथं हे सामने पार पडले. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज छत्तीसगड आणि ओडिशाच्या दौऱ्यावर. महाराष्ट्रातल्या नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरण कायदा करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. देशातल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये 100 दिवसांची क्षयरोग निर्मूलन मोहीम सुरु. आणि कबड्डी विश्वकरंडक स्पर्धेत भारताला पुरुष आणि महिलांच्या गटातही विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.